नमस्कार. विद्याव्रती या पॉडकास्टमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर दीपाली जाधव आपल्याला आज ओळख करून देणार आहे भारताची पहिली महिला टुरिस्ट गाईड सुनीता नारायणन यांची. श्रद्धेय कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावरती एक दृश्य आपल्याला हमखास दिसतं आणि ते म्हणजे त्या ठिकाणचा गाईड तन्मयतेने त्या स्थळाचा इतिहास आणि वैशिष्ट्य सांगत असतो, तर बहुतांश पर्यटक कधी मानहलवून तर कधी आश्चर्यचकित मुद्रेनं या व्यक्तीच्या सांगण्याला प्रतिसाद देताना दिसतात. गाईडचा व्यवसाय करणारे व्यक्ती ह्या बहुतांशी पुरुष असतात, पण जर अगदी क्वचित बारकाईने पाहिलं तर कुठेतरी एखादी महिला गाईड सुद्धा दिसते बरं का. पण हे प्रमाण आजही अतिशय अत्यल्प आहे, ते सुद्धा या 5-10 वर्षांमध्ये दिसून येतं. परंतु 1954 सालची जी घटना मी आपल्याला सांगणार आहे, त्या वर्षी एका भारतीय स्त्रीनं पर्यटकांची गाईड होण्याचा व्यवसाय स्वीकारला आणि ती भारत सरकारकडून नियुक्त झालेली पहिली महिला गाईड म्हणून मान्यता पावली. त्यांचं नाव आहे श्रीमती सुनीती नारायणन. श्रोतेहो, आपल्या सर्वांनाच पर्यटन करण्याची अतिशय आवड असते. जो फिरायला नाही म्हणतो असा एखादाच विरळा व्यक्ती आपल्याला दिसून येतो, आणि आपण ज्यावेळेस अपरिचित ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला अतिशय गरज वाटते ती म्हणजे चांगल्या गाईडची. तसंच 40 वर्ष या पर्यटकांबरोबर भारतातील एकूण एक ऐतिहासिक स्थळांना सतत भेट देणाऱ्या सुनीती नारायणन यांच्या करिअरचा प्रवास अतिशय आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असाच मानावा लागेल. श्रोते हो, भारत सरकारने टुरिस्ट गाईड नियुक्त करायचं ठरवलं याचा इतिहास अत्यंत मनोरंजक आहे. 1954 परदेशातून भारत भेटीसाठी येणारे खास महत्त्वाच्या पाहुण्यांना जेव्हा भारतातील ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची असेल त्यावेळेस या पाहुण्यांची सर्वतोपरी बरदास्त ठेवणं, त्या स्थळांची तपशीलवार माहिती सांगणं वगैरे कामं पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांना करावी लागत. बरं, अनेकदा या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती आणि ती सांगण्याची हातोटी असायचीच असं नव्हतं. त्यामुळे भारत सरकारच्या पर्यटन खात्यानं टुरिस्ट गाईडची नेमणूक करण्याचं ठरवलं आणि भारताचा तसाच जगाचा इतिहास, कला, साहित्य यांचा अभ्यास आणि त्या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात वाचून सुनीती नारायणन अतिशय आनंदित झाल्या, कारण भारतीय इतिहास, ललित कला हे त्यांचे आवडीचे विषय तर होतेच, पण विशेष प्रावीण्यासह त्यांनी या विषयाची पदवी संपादन केली होती. वाचनाची आवड दांडगी आणि प्रवासाची तर खूपच होती, त्यामुळे त्यांनी या जागेसाठी अर्ज केला. पर्यटन खात्याने आलेल्या असंख्य अर्जातून निवडक व्यक्तींच्या अर्जांना प्रतिसाद दिला. मुलाखतीला बोलावलेल्या उमेदवारांमध्ये सुनीतींव्यतिरिक्त अन्य 2 महिला होत्या. मुलाखतीमध्ये वरील सर्व विषयांवरची अत्यंत खोलवर माहिती विचारली गेली. सुनीती नारायणन यांच्या विनयशील आणि उत्कृष्ट निवेदनशैलीमुळे आणि योग्य उत्तरांमुळे या जागेसाठी त्यांची निवड झाली आणि 1954 साली वयाच्या 22व्या वर्षी त्या भारत सरकारकडून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला टुरिस्ट गाईड ठरल्या. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ट्रेनिंग देण्यात आलं. त्यात परदेशी तसंच भारतीय पर्यटकांबरोबर बोलणं, वागणं कसं असावं, तसंच माहिती कशी व्यवस्थितरित्या सांगावी याचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेण्यात आलं. तर श्रोते हो, ही ओळख होती भारताची पहिली महिला टुरिस्ट गाईड जिची नियुक्ती भारत सरकारनं केली होती अशा सुनीती नारायणन यांची. या वेगळ्या वाटेवरच्या करिअरचा जो लेखाजोखा आहे तो ऐकणाऱ्या अनेक जणांना प्रेरणादायी ठरेल आणि त्यांना या नवीन करिअर वाटाची ओळख होईल. धन्यवाद.